आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी. उमेदवारी अर्ज भरायला आजपासून प्रारंभ. राष्ट्रीय जल पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. दिवाळी फराळांचं पदार्थ परदेशात पाठविण्यासाठी नागपूर टपाल कार्यालय सज्ज. दिवाळीपर्यंत फ्री पिकअपची सेवाही उपलब्ध. आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकारातून साजरी होणार स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना आज प्रसिद्धी झाली असून राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज आजपासून भरता येतील. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. या अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरला होईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही जारी झाली आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. पोटनिवडणुकीसाठीचं मतदानही 20 नोव्हेंबरला होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला होईल. दरम्यान नागपूर विधानसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर भरारी पथक सुद्धा तयार झालं आहे. आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी देखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन दाखल झालं नाही. दरम्यान आज दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 154 अर्जांची उचल झाली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी मतदारसंघात आज अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभ रीतीनं मतदान करण्यास मदत व्हावी यासाठी निवडणूक आयोगानं सक्षम नावाचं मोबाईल अॅप तयार केलं आहे. या सुविधेचा सर्व दिव्यांग मतदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. या अॅपद्वारे मतदारसंघातील दिव्यांग वयोवृद्ध मतदारांचे मतदारसंघ आणि स्थान निश्चिती करणे शक्य होईल. अॅपद्वारे नोंदणी झाल्यानंतर ने आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक मदतनीस इत्यादी प्रकारची सुविधा दिव्यांग मतदारांना उपलब्ध करून दिली जाईल. देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघात 331 मतदान केंद्र होते. ज्या मतदान केंद्रांमध्ये 1300 पेक्षा अधिक मतदार संख्या आहेत अशा मतदान केंद्राची विभागणी करून त्या ठिकाणी 2 मतदान केंद्र तयार करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार देवळी विधानसभा मतदारसंघात 4 मतदान केंद्रांची वाढ करून 335 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यात मतदान केंद्र क्रमांक 70 आणि 72 गुंजखेडा ज्ञानभारती विद्यालय, देवळीचा मतदान केंद्र क्रमांक 184 यशवंत कन्या शाळा आणि मतदान केंद्र क्रमांक 188 जनता प्राथमिक शाळा इथं ही वाढीव मतदान केंद्र असणार आहेत. सरकारनं सुरू केलेल्या जल जीवन मिशनमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिली. जलशक्ती मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक संस्था, शाळा किंवा महाविद्यालय, उद्योग, सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ती संघटना, संस्था आणि नागरी संस्था अशा 9 श्रेणींमध्ये 38 विजेते निवडण्यात आलेत. सर्वोत्कृष्ट राज्याच्या गटात ओडिशानं पहिला तर उत्तर प्रदेशनं दुसरा तर गुजरात आणि पुदुचेरीनं संयुक्तपणे 3रा क्रमांक पटकावला. महाराष्ट्रालाही 5 पुरस्कार मिळाले आहेत. या सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या श्रेणीत पुणे महानगरपालिकेला पुरस्कार मिळाला असून विविध श्रेणीत मिळून महाराष्ट्राला 5 पुरस्कार मिळालेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, सयाजी शिंदे, आमदार अमोल मिटकरी यांचा समावेश आहे. परिवर्तन महाशक्तीच्या विधानसभा निवडणूक सुकाणू समितीच्या पुणे इथे इथल्या बैठकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांची समन्वयक तर सहसमन्वयक म्हणून प्रहार जनशक्तीचे गौरव जाधव आणि स्वाभिमानी पक्षाचे योगेश पांडे या तिघांच्या नावांची अधिकृत निवडणूक समन्वयक म्हणून घोषणा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती, प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. तर भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वाशी इथं पक्षाच्या निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र भाजपानं त्यांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल अशी माहिती नितेश राणे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. हे सगळं पक्षीय धोरण असल्याचं सांगून महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार पक्षप्रवेश करत असल्याचं राणे म्हणालेत. परदेशातील नातेवाईकांना दिवाळीचा फराळाचा आनंद घेता यावा म्हणून नागपूर टपाल विभागानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला असून फराळाचे पदार्थ दिल्यानंतर ते नाममात्र मूल्यात पॅकेजिंग करून माफक दरात परदेशात पाठवण्याची सोय केली आहे. टपाल कार्यालयांमध्ये येऊ शकत नाहीत अशा नागरिकांसाठी घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिवाळी फराळ परदेशात पाठवण्याची सुविधा तसंच पॅकिंग करण्याची सोयही उपलब्ध आहे. या सेवेचा अधिकाधिक लाभ घेऊन दिवाळी फराळ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना पाठवावा. आजपासून दिवाळीपर्यंत फ्री पिकअपच्या सेवेसाठी 7020082268 या क्रमांकावर सकाळी 9 ते सायंकाळी 7 संपर्क करण्याचं आवाहन नागपूर विभागाच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाये यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आणि नागपूर मनपाच्या पुढाकारानं यंदा नागपूरकर स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी करणार आहेत. केंद्र शासनाच्या स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या मोहिमेअंतर्गत नागपूर मनपाद्वारे 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. यात नागपूरकर जनतेनं उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे. स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या मोहिमेअंतर्गत मनपाच्या 10 झोनमध्ये प्रभाग स्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहे. टाकाऊ वस्तू जमा करून त्याचा पुन्हा कसा उपयोग करता येईल यासाठी देखील नियोजन केल्याचं सांगताना चौधरी म्हणालेत.
पर्टिक्युलरली आता जी दिवाळीच्या संदर्भामध्ये आपली घरगुती स्वच्छता आपण सगळेजण करत असतो, ते करत असताना जे वापरत नाही येत असे आयटम्स आपण बरेचदा डिस्कार्ड करतो त्यांना, त्यामध्ये जे आयटम्स जे रिसायकलेबल आहेत अशा पद्धतीने जर त्याचं त्यांनी सेग्रिगेशन करून महानगरपालिकेला जर दिले तर महापालिकेने असे एक आम्ही डिसेंट्रलाइज स्वीकार केंद्र ठेवलेले आहेत. तिथे आम्हाला अपेक्षित असं आहे की जुने कपडे किंवा रद्दी रिसायकलेबल मटेरियल्स असणारे एखादं मेटल्स आहे किंवा फर्निचर आहे किंवा ई वेस्ट आहे आम्ही त्याला स्वीकारणार आहोत तिकडे, आणि मग त्याचं पुढे प्रॉपर प्रोसेसिंग साठी आयदर त्या एजन्सीज आमच्यासाठी रेग्युलरली काम करत असतात त्यांच्याकडे दिलं जाईल किंवा जे वेगवेगळ्या एनजीओज आणि बचत गट आहे की जे याला पुढे रिसायकल करते.
या उपक्रमांमध्ये नागरिक समूह, अशासकीय संस्था, स्वयंसहायता समूह, शाळांचे विद्यार्थी, युथ ग्रुप यांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं चौधरी यांनी सांगितलं. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 10 विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज सायंकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात भांडूप परिसरातून 2 देशी बनावटीच्या बंदुकांसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रथम एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं ज्याच्याकडून देशी बनावटीचं पिस्तूल मिळालं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी. उमेदवारी अर्ज भरायला आजपासून प्रारंभ. दिवाळी फराळाचे पदार्थ परदेशात पाठविण्यासाठी नागपूर टपाल कार्यालय सज्ज, दिवाळीपर्यंत फ्री पिकअपची सेवाही उपलब्ध आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी नागपूर मनपाच्या पुढाकारातून साजरी होणार स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.